आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता आम्ही प्रसारित करीत आहोत। मन की बात।
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज विजयादशमीचा पवित्र दिवस आहे। आपणा सर्वांना विजयादशमीनिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा। मी आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपणासमोर माझं मनोगत व्यक्त करणार आहे। मला तर असं वाटतं की फक्त आजच नव्हे तर मनोगत व्यक्त करण्याचा हा क्रम यापुढेही सुरू राहावा, त्यादृष्टीनं मी प्रयत्न करीन। शक्य झालं तर महिन्यातून दोन वेळा किंवा महिन्यातून एकदा तरी वेळ काढून मी आपल्याशी बोलेन, संवाद साधेन। याही पुढे जाऊन माझा असा विचार आहे की मी आपल्याशी रविवारी सकाळी 11 वाजता बोलेन, संवाद साधेन। त्यामुळे आपल्याला आणि मलाही ते सोयीचं होईल। त्यामुळे मला या गोष्टीचं समाधान मिळेल की माझ्या मनातलं हितगुज तुमच्यासमोर मांडण्यात मला यश मिळालं आहे। आज विजयादशमी, वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याचा हा दिवस, त्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो। परंतु मुंबईतील गणेश बेंकरादरी या सद्गृहस्थानं मला एक ईमेल पाठवला, त्यात त्यांनी म्हटलं आहे की विजयादशमीच्या मुहूर्तावर आपण आपल्या अंतरंगातील मनातील 10 वाईट गोष्टी नष्ट करण्याचा संकल्प करूया। त्यांच्या या सूचनेबद्दल मी त्यांचा आभारी आहे। प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या अंतरंगातील मनातील जास्तीत जास्त वाईट गोष्टींवर त्यांचा पराजय करून विजय मिळवावा। परंतु देश म्हणून, एक राष्ट्र म्हणून मला असं वाटतं की या आपण विजयादशमीच्या पवित्र दिनी देश घाणीपासून मुक्त करण्याचा संकल्प करूया। सर्व घाण, सर्व कचरा नष्ट करून त्यावर विजय मिळवूया। काल 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीदिनी देशभरातील 125 कोटी जनतेनं स्वच्छ भारत चळवळ सुरू केली। मला विश्वास आहे की आपण सर्व भारतीय नागरिक ही चळवळ पुढे न्याल। मी कालच म्हणालो होतो की स्वच्छ भारत चळवळीत मी 9 लोकांना निमंत्रित करेन आणि हे 9 लोक स्वतः स्वच्छता करतील आणि त्याचं व्हिडिओ चित्रण सोशल मीडियावर अपलोड करून आणखी 9 लोकांना या चळवळीत येण्याचं निमंत्रण देतील। आपणही सहभागी व्हा, आपणही स्वच्छता करा। ज्या 9 लोकांना आपण या कामासाठी आवाहन करू इच्छिता त्यांनाही बोलवा, ते सुद्धा स्वच्छता करतील। आपल्या सर्व मित्रांनाही सांगा। आणखी पुढे जाण्याची गरज नाही, ते आणखी 9 लोकांना सांगतील, हे 9 लोक आणखी 9 लोकांना सांगतील। हळूहळू संपूर्ण देशात स्वच्छतेसाठी वातावरण तयार होईल। हे काम आपण पुढे न्याल असा मला विश्वास आहे। आपण जेव्हा महात्मा गांधींचं नाव घेतो तेव्हा स्वाभाविकपणे आपल्या समोर खादी येते। आपल्या कुटुंबात विविध प्रकारची वस्त्र प्रावरण असतील, त्यात अनेक प्रकार आणि अनेक कंपन्यांची उत्पादनं असतील। त्यामध्ये एखादा कपडा, एखादं वस्त्र खादीचं का नसावं? तुम्ही खादीधारी व्हावं असं मी म्हणत नाही, आपण पूर्णपणे खादीची वस्त्र वापरण्याचं व्रत घ्या असंही मी म्हणत नाही। मी फक्त एवढंच म्हणू इच्छितो की किमान एखादा हात रुमाल, घरात आंघोळीनंतर वापरला जाणारा टॉवेल म्हणा, पलंगपोस म्हणा, उशीचा आभ्रा म्हणा किंवा पडदा म्हणा, एखादी वस्तू तरी खादीची असावी। कुटुंबात विविध प्रकारच्या कपड्यांची आवड आहे तर त्यामध्ये एक खादीचं वस्त्र अथवा कपडा पण असायला पाहिजे। आणि मी हे यासाठी सांगतो आहे की जर आपण खादीचं एक वस्त्र, कापड खरेदी केलं तर गरिबाच्या घरात दिवाळीची एक पंक्ती प्रज्वलित होते। आणि म्हणून खादीचा एखादा कपडा किंवा एखादं खादीचं वस्त्र आपण घ्यावं। 2 ऑक्टोबरपासून 1 महिनाभर खादीच्या बाजारात विशेष सूट उपलब्ध आहे, तिचाही आपण लाभ घेऊ शकता। एक लहानशी बाब आहे पण ती आपण अवश्य करावी। आणि पहा, आपण एका गरिबांशी कसं नातं जोडलं आहे ते, त्यावर आपल्याला कसं यश मिळतं आहे तेही पहा। आजपर्यंत असं झालंय की सर्व काही सरकारनं करावं, त्यामुळे आपण कुठे आलो आहोत? आपल्याला पुढे जायचं असेल तर देशातील 125 कोटी जनतेलाच ते करावं लागणार आहे। आपण आपल्या स्वतःलाच जाणून घ्यावं लागणार आहे, आपली शक्ती काय आहे तेही जाणून घ्यावं लागेल। मी तुम्हाला खरं सांगतो, जगात आपल्याला तोड नाही। आपले शास्त्रज्ञ कोण आहेत हे आपल्याला माहिती आहे, कमीत कमी खर्चात मंगळ ग्रहावर जाण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला. आमच्यामध्ये कमी शक्ती आहे असं नाही, तर आपण आपल्यातील शक्तीला विसरलो आहोत. आपलाच आपल्याला विसर पडला आहे. आज आपली अवस्था निराश्रितासारखी झाली आहे. नाही माझ्या बंधू भगिनींनो, असं होऊ शकणार नाही. स्वामी विवेकानंद एका गोष्टीचा नेहमी उल्लेख करत, आपण ही गोष्ट अनेकदा ऐकलीही असेल. स्वामी विवेकानंद सांगत असत, एकदा एक सिंहिण आपल्या दोन बछड्यांसह रस्त्यावरून चाललेली होती. दूरवर लांडग्यांचा एक कळप येताना तिनं पाहिला. तिला वाटलं आपण आता शिकार करावी, म्हणून सिंहिण धावली. तिचा एक बछडा पण तिच्याबरोबर धावू लागला, दुसरा बछडा मात्र मागे राहिला. लांडग्याची शिकार करून सिंहिण पुढे गेली. एक बछडा पण पुढे गेला, परंतु मागे राहिलेल्या बछड्याचं एका मादी लांडग्यानं पालन पोषण केलं. सिंह असूनही हा बछडा लांडग्यांमध्ये मोठा होऊ लागला. त्याचं वागणं, बोलणं, सवयी सारं काही लांडग्यासारखंच झालं. त्याचं उठणं, बसणं, हसणं, खेळणं सर्व काही लांडग्यासारखंच झालं. त्या सिंहिणीबरोबर गेलेला बछडा आता मोठा झाला होता. त्यानं आपल्या भावाला पाहिलं, हे काय, हा सिंह असून लांडग्यांबरोबर खेळत आहे, लांडग्यांसारखंच बोलत आहे, काय झालंय का याला? सिंहाला आपल्या स्वाभिमानावर संकट आलं असं वाटलं. तो त्या सिंहाकडे गेला, म्हणाला, अरे तू काय करतोयस, तू तर सिंह आहेस. दुसरा सिंह म्हणाला, मी तर लांडगा आहे, मी तर यांच्यातच लहानाचा मोठा झालोय, त्यांनीच तर मला वाढवलंय, माझा आवाज ऐक, बोलणं चालणं पहा. त्यावर अगोदरचा सिंह म्हणाला, तू कोण आहेस हे आपण पाहूया. मग दोघही एका विहिरीजवळ गेले. पहिल्या सिंहानं दुसऱ्याला त्याचा चेहरा दाखवला, आपलाही चेहरा दाखवला आणि म्हणाला, बघ आपल्या दोघांचा चेहरा सारखाच आहे, मी पण सिंह आहे आणि तू पण सिंहच आहेस. या घटनेनंतर दुसऱ्या सिंहाच्या मनातील स्वाभिमान जागा झाला, त्याला स्वतःची ओळख पटली. तसं लांडग्यांच्या सहवासात राहिलेल्या सिंहानं गर्जना केली, त्याच्या अंतरंगातील स्वत्व जागं झालं. स्वामी विवेकानंद हेच सांगत असत, माझ्या देशबांधवांनो, 125 कोटी जनतेमध्ये अपार शक्ती आहे, सामर्थ्य आहे, त्याची आपल्याला जाणीव करून घ्यायची गरज आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे आपला स्वाभिमान, आपली अस्मिता घेऊन आपण पुढे गेलो तर आपण विजयी होऊ, यशस्वी होऊ, त्याचबरोबर आपला देश सुद्धा विजयी होईल, यशस्वी होईल. मला वाटतं आपले 125 कोटी देशवासी सामर्थ्यवान आहेत, शक्तिशाली आहेत, आपण सुद्धा मोठ्या विश्वासानं उभं राहू शकतो. अलीकडेच ईमेल, सोशल मीडिया, फेसबुक या माध्यमातून अनेक मित्र मिळाले आहेत, ते पत्र पाठवतात. गौतम पाल नावाच्या व्यक्तीनं आपल्या पत्रात चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की विशेष क्षमता असलेल्या मुलांसाठी नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत या ठिकाणी स्वतंत्र योजना असल्या पाहिजेत, अशा मुलांची उमेद वाढवली पाहिजे. त्यांची ही सूचना मला आवडली, कारण मला याबाबतीत अनुभव आहे. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो 2011 मध्ये, त्यावेळी अथेन्स इथं होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली गुजरातमधली अशी मुलं यश मिळवून आली होती. मी या सर्व स्पेशली एबल्ड मुलांना घरी बोलावलं, 2 तास त्यांच्यासमवेत व्यतीत केले. माझ्या जीवनातील ही घटना बहुधा सर्वाधिक संवेदनशील, प्रेरक अशी घटना होती. मला असं वाटतं की अशा स्पेशली एबल्ड मुलांची जबाबदारी ही केवळ त्यांच्या आईवडिलांची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. अशा मुलांच्या कुटुंबाला बहुधा देवानंच पसंत केलं असावं, परंतु असं मूल ही देशाची जबाबदारी आहे. नंतर मी इतका संवेदनशील झालो की अशा स्पेशली एबल्ड मुलांसाठी गुजरातमध्ये वेगळं ऑलिम्पिक भरवलं. त्यात सहभागी होण्यासाठी 1000 मुलं येत असत, त्यांचे आई वडील येत असत. मलाही तेच हवं होतं, विश्वासाचं एक वातावरण निर्माण होत असे. आणि म्हणून गौतम पाल यांची सूचना चांगली वाटली आणि मला ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवावी, तुम्हाला सांगावी असं वाटलं. मला आणखी एक गोष्ट आठवते. एकदा एक वाटसरू रस्त्याच्या कडेला बसून जाणाऱ्या येणाऱ्याला मला अमुक ठिकाणी जायचंय, रस्ता दाखवा असं सांगत होता. एक दोघांना असं करत त्यानं अनेकांना हेच विचारलं. त्याच्या बाजूलाच एक सज्जन माणूस बसलेला होता, तो सारं पाहत होता. पहिला माणूस उभा राहून पुन्हा कोणाला तरी विचारू लागला, तसं तो सज्जन माणूसही उभा राहिला आणि त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, हे बघ, तुला जिथे जायचं आहे तिथं जाण्याचा रस्ता या बाजूला आहे. त्यावर वाटसरू म्हणाला, इतका वेळपर्यंत तुम्ही माझ्या शेजारी बसून होतात, मी इतक्या जणांना विचारलं, कुणी मला सांगत नव्हतं, तुम्हाला माहीत होतं, मग तुम्ही का नाही सांगितलं? त्यावर तो सज्जन म्हणाला, तू खरंच चालत जाशील यावर माझा विश्वास नव्हता, की तू नुसतीच विचारणा करीत आहेस, पण तू जेव्हा उभा राहिलास तेव्हाच मला वाटलं की या माणसाला नक्कीच जायचं आहे, तेव्हा मला वाटलं की आता या माणसाला रस्ता सांगितला पाहिजे. माझ्या देशबांधवांनो, जोपर्यंत आपण निघण्याचा संकल्प करत नाही, आपण उभं राहत नाही, तोपर्यंत मार्ग दाखवणारे पण भेटत नाहीत, आपलं बोट धरून घेऊन जाणारे भेटत नाहीत. निघण्याची सुरुवात आपल्याला करावी लागणार आहे, आणि मला विश्वास आहे की देशातील 125 कोटी जनता निघण्यासाठी, चालण्यासाठी सामर्थ्यशाली आहे, लोक चालत राहतील. गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडे ज्या सूचना येत आहेत त्या मोठ्या रंजक स्वरूपाच्या आहेत. त्यावर केव्हा काय कारवाई करायची हे मला माहिती आहे. या सूचनांसाठी सक्रिय व्हावं लागेल. हा देश आपल्या सर्वांचा देश आहे, नागरिकांचा देश आहे, नागरिकांचं आपापसात जोडलं जाणं गरजेचं आहे. मला काही लोकांनी सांगितलं की लघु उद्योगांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सहज सोपी असली पाहिजे. याबाबतीत लक्ष घालण्यास मी सरकारला अवश्य सांगेन. काही लोकांनी मला लेखी कळवलं की विद्यार्थ्यांना इयत्ता 5वीपासून कौशल्य विकास अभ्यास शिकवला पाहिजे, कारण शिकता शिकताच काही कारागिरी ते आत्मसात करतील. फार चांगली सूचना आहे. त्यांनी असंही कळवलं आहे की तरुणांसाठी देखील कौशल्य विकास अनिवार्य विषय करावा आणि तो देखील अभ्यासाचा विषय व्हावा. कुणीतरी मला लिहून कळवलं की प्रत्येक 100 मीटर अंतरावर एक कचरापेटी, डस्टबिन ठेवावी, त्यामुळे साफसफाईची व्यवस्था होऊ शकेल. काही लोकांनी कळवलं की पॉलिथिन पिशव्यांच्या वापरावर बंदी घालावी. असे अनेक प्रस्ताव, सूचना लोक पाठवत आहेत. मी यापुढे जाऊन असं म्हणेन की आपण कुठलीही सकारात्मक घटना पुराव्यासह माझ्याकडे पाठवा. अशी घटना मला आणि देशवासियांना प्रेरणा देणारी असावी. पुराव्यासह अशा सत्य घटना माझ्याकडे पाठवल्यास मी माझं मनोगत व्यक्त करताना त्याबाबत जरूर सांगेन. माझ्या मनाला स्पर्शून गेलेली घटना मी देशवासियांपर्यंत अवश्य पोहोचवेन. या सर्व गोष्टी आपणास सांगण्याचा माझा हेतू एकच आहे, तो म्हणजे आपण सर्वजण या आपल्या भारत मातेची सेवा करूया. आपण आपल्या देशाला एका नव्या उंचीपर्यंत नेऊया. प्रत्येकानं एक पाऊल टाकावं. तसं झालं तर आपला देश 125 कोटी पावलं टाकेल, आणि याच 125 कोटी पावलांसाठी आपण आजच्या विजयादशमीच्या शुभप्रसंगी, पवित्र दिवशी, आपल्या अंतरंगातील वाईट गोष्टींचा पराभव करून विजयी होण्याचा संकल्प करूया. त्याचबरोबर काही चांगलं घडवून आणण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी सुरुवात करूया. आज माझा शुभ प्रारंभ आहे. जसजसं माझ्या मनात येईल तसतसं भविष्यात मी आपल्याशी संवाद साधेन. आज माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या त्या आपल्यासमोर मांडल्या आहेत. यानंतर पुन्हा जेव्हा मी आपल्याला भेटेन, तो दिवस रविवार असेल, सकाळी 11 वाजता भेटेन. मला विश्वास आहे की आपल्या भेटण्याचा हा क्रम सतत सुरू राहील, आपलं प्रेम मिळत राहील. आपण सुद्धा माझं बोलणं ऐकल्यानंतर मला काही सांगायचं असल्यास जरूर कळवा, मला आनंदच वाटेल. आज आपणा सर्वांशी संवाद साधताना मला अतिशय समाधान वाटलं. आकाशवाणी असं एक सोपं माध्यम आहे की जे गरीबातल्या गरीबापर्यंत, दूर दूरपर्यंत पोहोचू शकतं. या माध्यमातून मी दूरपर्यंत, गरीबातल्या गरीबाच्या घरापर्यंत पोहोचू शकतो. माझ्या देशाची ताकद ही गरीबाच्या झोपडीत आहे, खेड्यांमध्ये आहे, माता भगिनींमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये आहे. आपल्याच विश्वासावर भारत पुढे जाणार आहे असा मला विश्वास आहे. आपल्या शक्तीमध्ये विश्वास आहे, म्हणूनच माझा भारताच्या भविष्यावर विश्वास आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार. आपण वेळ काढून माझं बोलणं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. पुनश्च आभार.
माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, जर आपल्याला पंतप्रधानांकडे काही प्रतिक्रिया पाठवायच्या असतील तर त्या www.mygov.in या माध्यमातून पाठवू शकता. पंतप्रधान आपल्या प्रतिक्रिया देशवासियांपर्यंत पोहोचवू शकतील. प्रतिक्रिया पाठवण्यासाठी नोंद करा www.mygov.in. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.